बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, पालकांना आणि समाजाला वाटते जर मुलगी शिकत नाही तर तिचे लग्न करून टाकावे. मुलगी कुठे आता नोकरी करेल, लग्न करून तिचा संसार बसवावा. हा एक विचार असू शकतो की मुलगी शिक्षणात चांगली नसेल तर तिचे लग्न केले जाते. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.